आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांचं मुंबईत आगमन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मॅक्रॉ यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार. भारताचे विविध देशांशी अलीकडेच झालेले करार हे देशाच्या आर्थिक प्रगतीमुळे वाढलेल्या आत्मविश्वासाचं द्योतक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. मुंबई क्लायमेट वीकचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. आणि ग्रेट निकोबार बेटावरच्या प्रस्तावित बंदर आणि गोदी प्रकल्पाला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची पर्यावरणविषयक परवानगी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांची आज मुंबईत लोकभवन इथं भेट होत आहे. या भेटीमुळे दोन्ही देशांमधले संबंध दृढ होणार असून जागतिक विकासाच्या दृष्टीने हे महत्वाचं ठरणार आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. मॅक्रॉ यांचं स्वागत करताना आपल्याला आनंद होत असून दोन्ही देशांच्या धोरणात्मक भागीदारीला गती देण्यास भारत उत्सुक असल्याचं मोदी म्हणाले. दोन्ही नेते भारत आणि फ्रान्समधल्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतील. त्यानंतर ते भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष 2026 या कार्यक्रमाचं उद्घाटन संयुक्तपणे करतील. दोन्ही देशांमधले मोठे व्यावसायिक उद्योगपती संशोधक आणि नवोन्मेषकर्मी या कार्यक्रमात भाग घेणार आहेत. इमॅन्युएल मॅक्रॉ आणि त्यांच्या पत्नी ब्रिगिट यांचं आज मुंबईत आगमन झालं. राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ आजपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून ते पहिल्यांदाच मुंबईत आले आहेत. प्रधानमंत्री मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉ आज संध्याकाळी गेटवे ऑफ इंडिया इथं होणाऱ्या सांस्कृतिक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात पुढच्या 2 वर्षात 200 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक अपेक्षित असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. नवी दिल्लीत भारत मंडपम इथे आयोजित AI समिट दरम्यान घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. सामान्य जीवनात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा वापर वाढवणं या क्षेत्रातल्या नवीन संशोधनाला प्रोत्साहन देतानाच त्याचे तोटे कमीत कमी करणं याला आपलं प्राधान्य असेल असंही वैष्णव यावेळी म्हणाले. नवी दिल्लीत सुरू असलेल्या AI इम्पॅक्ट समिटचा आज 2रा दिवस आहे. सर्वसमावेशक आणि प्रगतीशील वाढीसाठी AIचा वापर या विषयावर आज दिवसभरात विविध चर्चासत्र होणार आहेत. AI इम्पॅक्ट एक्सपो 2026 हे नवीन कल्पना, नवोन्मेष आणि उद्देश यांचा शक्तिशाली संगम आहे असं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी काल कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी भारत विस्तार ही नवीन डिजिटल सुविधा सुरू केली. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी आज जयपूर इथं त्याचं उद्घाटन केलं. कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक धोरण आणि आराखडा तसंच अॅग्रीकोश या हॅकेथॉनचंही त्यांनी उद्घाटन केलं. भारत विस्तारवर देशभरातल्या शेतकऱ्यांना शेती आणि शेतमाल विक्रीविषयक सर्व प्रकारचं मार्गदर्शन उपलब्ध असेल. अलीकडच्या काळात भारताचे विविध देशांशी झालेले करार हे देशाच्या आर्थिक प्रगतीमुळे वाढलेल्या आत्मविश्वासाचं द्योतक आहेत असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत जागतिक आर्थिक सहकार्य परिषदेला संबोधित करत होते. सध्या जागतिक पातळीवर अनेक बदल होत असून हा काळ सगळ्यात अशांत काळ असल्याचं जयशंकर म्हणाले. अमेरिकेने भारतावर लादलेला आयात कर 18% कमी केल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. या उद्घाटन सत्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हवामान बदलाचं आव्हान दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चाललं असून त्यावर तातडीनं कृती गरजेची असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित मुंबई क्लायमेट वीकचं उद्घाटन करताना आज ते बोलत होते. पर्यायी इंधनाचा वापर आणि पर्यावरणपूरक सोयीसुविधा यावर भविष्यात भर राहणार असून हवामान बदलाला तोंड देण्याच्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि आर्थिक पाठबळाची गरज असल्याचं ते म्हणाले. शेती, मत्स्यव्यवसाय आणि एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेवर याचा दुष्परिणाम जाणवू लागला आहे असं ते म्हणाले. ग्रेट निकोबार बेटावरच्या प्रस्तावित बंदरगोदी प्रकल्पाला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने पर्यावरणविषयक परवानगी दिली आहे. न्यायाधिकरणाच्या कोलकाता पीठाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांनी काल याबाबतचा आदेश जारी केला. या प्रकल्पामुळे किनारी क्षेत्र आणि इतर मर्यादांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप करणाऱ्या अनेक याचिकांवर हा आदेश दिला आहे. प्रकल्पात पर्यावरणाच्या दृष्टीनं पुरेशी काळजी घेण्याची तरतूद आहे, मात्र त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे असं न्यायाधिकरणाने म्हटलं आहे. राज्यातल्या सनदी अधिकाऱ्यांची बदली आणि पदनिश्चितीसाठी राज्य सरकारनं नागरी सेवा मंडळाची स्थापना केली आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या दिशानिर्देशानुसार काल यासंदर्भातला शासन आदेश जारी झाला. मुख्य सचिव या मंडळाचे अध्यक्ष असतील आणि सर्वात वरिष्ठ अतिरिक्त मुख्य सचिव किंवा इतर वरिष्ठ अधिकारी या मंडळाचे सदस्य असतील. सामान्य प्रशासन विभागाचे सचिव याचे सदस्य सचिव असतील. मालवणजवळ समुद्रात एकाच वेळी 70 ते 75 डॉल्फिन्सचा कळप पर्यटकांना पाहायला मिळाला. तारकर्ली देवबाग किनाऱ्याजवळ त्यांचा वावर आहे. इंडियन ओशन हॅम्बॅक या नावानं ओळखले जाणारे हे डॉल्फिन मासे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या सागरी परिक्षेत्रात आढळून येतात. एवढ्या मोठ्या संख्येनं एकाच वेळी प्रथमच डॉल्फिन्स दिसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बीड जिल्ह्यात इयत्ता 12वीच्या परीक्षा सुरू असून इंग्रजीच्या पेपरला चौसाळा इथल्या परीक्षा केंद्रात कॉपी झाल्याचं उघड झालंय. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनीच कॉपी दिल्यामुळे या प्रकरणी 17 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी 7 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाली असून उर्वरितांवरही लवकरच कारवाई केली जाईल असं अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे. हिंगोली जिल्ह्यात वसमत इथंही 12वीच्या परीक्षेत कॉपीचा प्रकार घडला आहे. एका शिक्षकानेच सीसीटीव्ही कॅमेरा बंद करून विद्यार्थ्यांना उत्तरं सांगितल्याचा आरोप करण्यात आला असून या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानाचा डेटा रेकॉर्डर डाऊनलोड करण्यात विमान अपघात तपास ब्युरोला यश मिळालं आहे. विमानाचा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर अपघातात जळून गेला आहे. त्याचा डेटा परत मिळवण्यासाठी ब्युरोचे प्रयत्न सुरू आहेत. संबंधितांनी तपासात सहकार्य करावं असं आवाहन ब्युरोने केलं आहे. टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज ड गटात चेन्नई इथं झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं कॅनडाला 8 गडी राखून पराभूत केलं. कॅनडानं राणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 4 गडी गमावून 173 धावा केल्या. युवराज सामरानं 65 चेंडूत 110 धावांची तडाखेबंद शतकी खेळी करताना चकरा चौकार आणि 6 षटकारांची आतषबाजी केली. मात्र न्यूझीलंडनं फक्त 2 गड्यांच्या मोबदल्यात 16व्या षटकातच कॅनडाची धावसंख्या पार केली. ब गटात आज श्रीलंकेत पल्लिकेले इथं आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यात सामना होत आहे. पावसामुळे खेळ उशिरा सुरू होईल. हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या शिराळी शिवारात अवैध अफू शेतीवर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं कारवाई केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरनं काल संध्याकाळी या ठिकाणी छापा टाकून 1 क्विंटलहून जास्त वजनाची एकूण 3.5 लाखांहून अधिक किमतीची अफूची झाडं नष्ट केली. या प्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांचं मुंबईत आगमन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मॅक्रॉ यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार. भारताचे विविध देशांशी अलीकडेच झालेले करार हे देशाच्या आर्थिक प्रगतीमुळे वाढलेल्या आत्मविश्वासाचं द्योतक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. मुंबई क्लायमेट वीकचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि ग्रेट निकोबार बेटावरच्या प्रस्तावित बंदर आणि गोदी प्रकल्पाला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची पर्यावरणविषयक परवानगी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.